नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. चोडण रायबंदर मार्गाचेर रो रो फेरीबोट सेवेचें लोकार्पण आयज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं जालें. गोंयचे राज्यपाल म्हणून आदले केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुसापती अशोक गजपती राजू हांकां नियुक्त केल्या. गोंय राज्य उच्च शिक्षण मंडळान करियर उडाण कार्यावळी खाला वेवसाय मार्गदर्शन शिबिराचें आयोजन केलां. गोंयची सर्वांगीण उदरगत जावपाक अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या मळाचेर सरकाराचो वावर चालू आसा अशें मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. आतां पुराय खबरो. चोडण रायबंदर मार्गाचेर रो रो फेरीबोट सेवेचें लोकार्पण आयज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जालें. सध्या गोंयांत 8 जलमार्गाचेर फेरीबोट सेवा सुरू आसात. फुडाऱ्यांत रो रो फेरीबोट सेवा ह्या मार्गाचेर सुरू करपाचो सरकाराचो विचार आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. देशांत रो रो फेरीबोट सेवा सुरू करपी गोंय हें पयलें राज्य जावन आसा. पीपीपी मॉडल तत्वाचेर फेरी सेवा विजय मरिना कडच्यान प्रत्येकी 25 कोटींच्यो फेरीबोटी चलयतले. सरकार दर म्हयन्याक फक्त 40 लाख रुपया आनी डिझल शुल्क दितले हे विशीं मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले.
फेरीबोटीक बरें नाव दिलां, विच इज द्वारका आनी गंगोत्री. विदीन अ 5 मिनिट ह्या जाग्याचेर ते पयली अर्दे वर आनी एक वर उडताले, ते एक वर उडचे ना. पण एनी हांव लोकांक स्पेशली फॉर द पेशंट पर्पज, म्हणजे आमी म्हणटाले की एम्ब्युलंस येताना जी एम्ब्युलंस हांगासर उरताली आनी पेशंटाच्यो ज्यो समस्या क्रिएट जाताल्यो त्यो जावच्यो ना. आनी एडिशनल प्लस पॉईंट, एनी मेडिकल एमर्जन्सी जरी आयली जाल्यार मेडिकल रिलेटेड टेक्निकल स्टाफ जो तांकां जाय तोय तांच्या ह्या रो रो फेरीत आसतलो.
गंगोत्री आनी द्वारका ह्या नांवाच्यो अत्याधुनीक यंत्रणेचेर आदारीत दोन रो रो फेरीबोट सेवा सुरू जाल्यो. फक्त 7 मिनटान ह्यो फेरीबोटी आरपार अंतर काडटली. जाल्यार पयली भशेन अर्दे वर फेरीबोटीची वाट पळोवचे परस फक्त 12 मिनटां भितर प्रवाशांक आलतडच्यान पलतडी वचपाक ह्या फेरीबोटीच्या माध्यमांतल्यान शक्य जातलें अशें अंतर्गत जलमार्ग खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगले. मंत्री सुभाष फळदेसाय हांच्या हस्तुकीं फेरीबोटीचे धार्मीक विधिवत पुजा करून लोकार्पण केलें.
फेरीचो आमी केन्नाच कसोच एक्सिडेंट जावपाक शकना, कारण ताका 365 डिग्री जे रोटेशन आसा ते मेळटा. 5 सेकंदा भितर जर लक्षांत आयलें की फुडल्यान कितें तरी दुसरें वेसल येता जाल्यार ते डायवर्ट करून दुसरे वटच्यान वचपाक शकता. हाची स्पीड आसा ती पयलींच्या पेक्षा डबल आसा. हांगा जो पॅसेंजर कोण येतलो, गाडी घेवन येतलो, म्हाका हांव पूर्णपणे खात्री दिवपाक शकता 12-13 मिनटांच्या वयर ताका पूर्ण आपली जर्नी करपाक ताजे वयर टायम लागचो ना.
केंद्रीय वीज आनी राज्यमंत्री आनी उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक तशेंच राज्यसभेचे खासदार सदानंद शेटानावडे हांणी ह्या फेरी खातीर फेरीबोटीची बरी सेवा प्रवाशांक मेळटली तशेंच पर्यटकां खातीर लेगीत हें विशेष आकर्शण आसतलें अशें म्हळां. ह्या वेळार मयेचे आमदार प्रेमेंद्र शेटय हजर आशिल्ले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज हरियाणा आनी गोंयांत नवीन राज्यपाल आनी लडाखांत नवीन उपराज्यपालांची नियुक्ती केली. आदले केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुसापती अशोक गजपती राजू हांकां गोंयचे राज्यपाल म्हणून नियुक्त केल्यात. तर प्रोफेसर आशिम कुमार घोष हरियाणाचे राज्यपाल आसतले. कविंदर गुप्ता हांची लडाखाच्या उपराज्यपाल पदाचेर नियुक्ती केल्या. लडाखाचे उपराज्यपाल ब्रिगेडियर निवृत्त डॉ बीडी मिश्रा हांचो राजीनामो राष्ट्रपतीन स्विकारला. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांचो कार्यकाळ सोंपपाक आयिल्ल्यान नव्या राज्यपालांची नेमणूक जाल्या. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे सयत हेर मंत्री आनी राजकीय पक्षांनी तांच्या नेमणुकेक येवकार दिला. श्री राजू हे 25 वर्सां परस चड काळ आंध्र प्रदेश राज्य विधीमंडळाचे वांगडी आशिल्ले आनी 13 वर्सां आंध्र प्रदेश सरकारांत मंत्री आशिल्ले. तांणी वाणिज्य कर, उत्पादन शुल्क, विधान वेव्हार, वित्त नियोजन आनी महसूल ही खाती सांबाळ्यात. ह्या पयली तांणी भाजपा आनी ताचे पयली तेलुगू देसम पार्टी ह्या पक्षांत व्हड भुमिका निभायल्या. 2014-2018 ह्या काळांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या सरकारांत ते नागरी उड्डाण मंत्री आशिल्ले. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी आज पणजे शारांतल्या श्री महालक्ष्मी देवस्थान, जामा मस्जिद आनी अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चीक भेट दिवन आपल्या खुशाल कल्याण यात्रेची सांगता केली. श्रीमती रिता श्रीधरन पिल्लय ह्या वेळार उपस्थित आशिल्ली. राज्यपालान आपल्या खुशाल कल्याण यात्रे निमतान भेट दिल्ल्या राज्यातल्या सगळ्या धार्मिक थळांक मेळून सुमार 20 लाख रुपया देणगी दिली. श्री महालक्ष्मी देवस्थानात गौरीश धोंड आनी देवस्थान समितीच्या हेर वांगड्यांनी राज्यपालांक येवकार दिलो. राज्यपालांक शाल भेटोवन देवस्थान समितीच्या वतीन सत्कार केलो. जामा मशिदीत शेख हसन मुस्तफा हांणी फुलां भेटोवन राज्यपालांक येवकार दिलो. उपरांत राज्यपालान अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चीक भेट दिली. पॅरीश प्रिस्ट फादर सिप्रियान डिसिल्वा आनी फादर हॅस्टन फर्नांडीस हांणी राज्यपालांक येवकार दिलो. खुशाल कल्याण यात्रेत राज्यपालान धार्मीक थळांक भेट दिवन गोंय आनी देशांत शांतीकाय, खुशालकाय आनी लोककल्याणा खातीर प्रार्थना केली. तशेंच भेट दिल्ल्या धार्मीक थळांक दर 50,000 रुपयांचो चेक भेटयलो. राज्यपाला वांगडा राज्यपालाचे सचीव संजीव गांवसदेसाय, राज्यपालांचे विशेष अधिकारी निवृत्त आयएएस आर मिहिरवर्धन, इतिहासकार संजीव सरदेसाय, राजभवनातले अधिकारी ए कल्याण हर्ष आनी हेर अधिकारी उपस्थित आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. गोय राज्य उच्च शिक्षण मंडळान 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यां खातीर करियर उडान कार्यावळी खाला व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केला. पहिल्या पांवड्यार हे शिबीर फोंड्या तालुक्यात तसेच लागसरच्या वाठारातल्या उच्च माध्यमिक विद्यार्थ्यां खातीर 17 जुलैक सकाळी 10 ते 12 मजगती फोंडेचे राजीव गांधी कला मंदीर सभाघरात जातले. व्यवसाय मार्गदर्शन वाठारातले तज्ञ तसेच मनोहर पर्रीकर शिष्यवृत्ती फावो जाले विद्यार्थी या शिबिरात मार्गदर्शन करतले. दरेका शाळेतल्यान उणेच 20 विद्यार्थी आणि 1 शिक्षक या शिबिराक उपस्थित रावचे असे आवाहन गोय राज्य समर्थ ई पोर्टलाचे प्रकल्प संचालक डॉ महादेव गांवस हांणी केला. स्टँडर्ड एपॉक्सी मडकय ह्या कंपनीन लायन्स क्लब ऑफ फोंड्यान वन महोत्सव मनयलो. फोंडे लायन्स क्लबाचे अध्यक्ष शिवप्रसाद साळकार, लायन्स क्लबाचे उपप्रांतपाल सुदेश बोरकार, स्टँडर्ड एपॉक्सीचे मालक सोहन केळेकर आणि हेर मानेस्तांनी झाडां लावून रान महोत्सव मनयलो. यावर कंपनीच्या आवाठात सुमार 50 फळां आणि वखदी झाडां लायली. रान महोत्सवा उपरांत आयोजित केल्या कार्यावळीत उलयताना सुदेश बोरकार हांणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या एक पेड माकी नाम ह्या विषयातल्यान रान महोत्सव सगळ्यांनी मनोवचो आनी आपणे लायल्या रोपांची बरी जतनाय घेवची अशें मत उक्तायलें. आमचे गोंय गिरेस्त आनी नदरेक पडपी सोबितकायेक लागून संवसारभर फामाद आसा. ही गिरेस्त सैमीक सोबितकाय तिगोवन दवरपाचें काम दरेका नागरिकान करप गरजेचें अशें तांणी सांगलें. ह्यावेळार उलयतना सोहन केळेकर हांणी आतां मेरेन लायन्स क्लब आनी रान खात्यान वेगवेगळ्यो संघटना आनी पंचायती वरवीं पुराय गोंयांत ही कार्यावळ सुरू केल्या अशें सांगलें. शिवप्रसाद साळकार हांणी आपल्या येवकार भाषणांत लायन्साचे वांगडी संवसारभर ही वनमहोत्सव कार्यावळ घडोवन हाडटात अशी म्हायती दिली. झाडां रोवपाची आनी झाडां जिवी दवरपाची कल्पना आपणावन ती भोंवतणची सुवात पांचवी करपा खातीर सगळ्यांनी हातभार लावचो अशें तांणी मागलें. उत्तर गोंय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान 21 जुलै मेरेन जावपी राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन सत्र काळांत परवरीच्या विधानसभा प्रकल्पा सरभोवतणच्या 500 मीटर वाठारांत आनी पणजी पुलीस स्टेशनाच्या क्षेत्रांतलो खंयचोय भौशीक जागो, पाण, गल्ली, रस्तो, चौक वा खंयच्याय उक्त्या जाग्यांचेर 5 वा चड व्यक्ती जमपाक आनी मिरवणूक काडपाक वा आयोजीत करपाक, आर्मां वा लाठी, तरसादी, भाले वा सुऱ्यासारखी शस्त्रां लागीं बाळगुपाक, लावडस्पिकराचो वापर करपाक, घोशणा दिवपाक आनी मारण लावपाक बंदी लागू केल्या. कामावयले लोकसेवक, परवानगी आशिल्ले लग्न सुवाळे, अंत्यविधी आनी खंयचोय खास प्रसंग न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी, उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्याच्या मता प्रमाण असो प्रसंग जाका संबंधित जिल्हो न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हो न्यायदंडाधिकारी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय आनी लेखी परवानगी असल्याशिवाय बंदी लागू ना. हो आदेश 21 जुलै सकाळी 10 वरांचेर लागू जातलो आनी विधानसभा अधिवेशन सत्र सोंपे मेरेन लागू उरतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे विकसीत भारत 2047 तशेंच गोंय सरकाराचे विकसीत गोवा 2037 सपन पुराय जावपाक काळाची गरज आसा आनी हाका लागून 10 वर्सां आदी गोंयची सर्वांगीण उदक जावप गरजेचें आसा आनी ताका लागून अंत्योदय तत्वाचेर गोंय सरकार काम करता आसतना अंत्योदय, सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या मळाचेर सरकाराचो वावर चालू आसा अशें मत मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी उक्तायलां. दिचल मतदारसंघातल्या मेणकुऱ्या हांगा 10 MLD वॉटर ट्रिटमेंट प्लांटाच्या बुन्यादी फातर बसोवपाच्या सुवाळ्यात मुख्यमंत्री सावंत उलयताले.
10 MLD प्लांट 5 वर्सां ऑपरेशन आनी मेंटेनन्स, ताजी कॉस्ट दोतोरान सांगला त्या प्रमाणे अप्रॉक्सिमेटली 60 कोटी रुपया आसा. ताजो टायम पिरियड आताच्यान 1 वर्साच्या भितर तो पुराय कंप्लीट जावपाक जाय. बिल्डींग जी बांदता आमी, इट इज अ ग्राउंड प्लस 5, म्हणजे ताजे कंप्लीटली बे ताजे रॉ वॉटर पंपींग स्टेशन, ताज्या उपरांत मल्टीग्रेड प्रेशर फिल्टर्स आनी इट इज IoT बेस्ड स्काडा, लॅब टेस्टींग फेसिलिटीज ही हांगासरूच जातली. डे टू डे बेसीसचेर 24 वरांनी एकदां उदक जें काडटा तें तपासप आनी ताज्या उपरांत ताजें कंटिन्युअस मॉनिटर करप, उदकाची सगळी क्वॉलिटी कशी आसा ही टोटली ताका वचप, हे कंटिन्युअस आसा. 3 ओव्हरहेड टँकूय बी वेगवेगळ्या जाग्याचेर बांदता. ऑलमोस्ट पॉप्युलेशन कवर जे जाता, 11,500 लोकां खातीर आमी हे उदक जे आसा हे टोटल सगळ्या लोकांक मेळटले.
दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्टी हांणी सांगले की हो प्रकल्प पुराय जातकच मतदारसंघातलो उदकाचो एक मुखेल प्रस्न सुटाव जावपाक मदत जातली. फोंडेच्या स्पोर्ट्सकॉम एक्सात अव्वल मानांकीत एरॉन फारियास आनी दुसऱ्या मानांकीत चंदन केरो हांणी ऑल गोवा मेजर रँकींग टेबल टेनीस टुर्नामेंट 19 वर्सां सकयल्या चलयांच्या अंतीम फेरयेंत स्थान मेळयलां. तर 19 वर्सां सकयल्या चलयांच्या बरोबरीत अव्वल मानांकीत इशिता कुलासोन तिची नांव बाद धावसंख्या कायम दवरली. उर्वी सुर्लकाराचो 3-8-0 असो तांणी पराभव केलो. पणजे वेळच्या नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31.4 डिग्री सेल्सियस तर किमान 26 डिग्री सेल्सियस. राज्यात फुडले कांय दीस व्हडा प्रमाणात पावस पडूं येता. वाऱ्याबराक 30 ते 40 किलोमीटर वेगान व्हांवतले आनी ताचो वेग 50 किलोमिटर इतलो वाडूं येता. देखून नुस्तेमारीन हे काळांत खोल दर्यात वचचे न्हय अशें वेधशाळेन कळीत केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. चोडण रायबंदर मार्गाचेर रो रो फेरीबोट सेवेचें लोकार्पण आयज मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जालें. गोयचे राज्यपाल म्हणून आदले केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुसापती अशोक गजपती राजू हांकां नियुक्त केल्या. गोय राज्य उच्च शिक्षण मंडळान करियर उडान कार्यावळी खाला वेवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केला. गोयची सर्वांगीण उदरगत जावपाक अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय या मळाचेर सरकाराचो वावर चालू आसा असे मुख्यमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांणी म्हळां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.